पाळी चंद्राची कोर, लय डॅशिंग दिसतय या पोर, एक वेगळीच वाईब देतय जेव्हा येते ती माझ्या समोर. कपाळी चंद्राची कोर, लय डॅशिंग दिसतय या पोर, एक वेगळीच वाईब देतय जेव्हा येते ती माझ्या समोर. घालून नववारी साडी, पोरगी असल मराठ मोळी, डोळ्यात अंगार तिच्या, कोण करेल तिची रखोळी. मला बायको पाहिजे अशीच चालवणारी बुलेट गाडी, मला बायको पाहिजे अशीच चालवणारी बुलेट गाडी. फडफड जीव करतो या धडधड, तुला पाहण्यासाठी ग पोरी किती झाली माझी तडमड. तुझ्या बुलेट गाडीची ऐकून फडफड जीव करतो या धडधड, तुला पाहण्यासाठी ग पोरी किती झाली माझी तडमड. साऱ्यात आहे ती खास अन दिसाया बिलाई झकास, साऱ्यात आहे ती खास अन दिसाया बिलाई झकास. मला लागली तिचीच गोडी, जरी आहे ती रागीट थोडी, तिला हँडल मीच करणार, पोरगी आहे ती बंदूकची गोळी. मला बायको पाहिजे अशीच चालवणारी बुलेट गाडी, मला बायको पाहिजे अशीच चालवणारी बुलेट गाडी. अंगार भंगार समजायचं नाही, अशीच कुणाला घावणार नाही, सहज जुळेल कुणाशीही, मराठी पोर फ्री वायफाय नाही. कानात झुमका पायात पैंजण, गळ्यात हार आणि हातात कंगन, नाकात नथनी घालून आली तर पाठी निघाले 17 जण. बघून प्रेमात पळतात किती मामाच्या पोरी बी सोडतात, पण नको असे मला कोणी ज्यांच्या रोजच लव्ह स्टोऱ्या घडतात. मी बी बनेल वाघाची वाघीन, सार आयुष्य सोबत जगीन, नको सोन्याचे हार मला याचे त्याचे, जे हवं ते त्यालाच मागीन. थोडी रुसणार फुगणार त्याच्यावरी, अन तो लावेल मला लाडी कोडी. मला बायको पाहिजे अशीच चालवणारी बुलेट गाडी, मला बायको पाहिजे अशीच चालवणारी बुलेट गाडी.